हरे कृष्ण। अच्छा, श्रीमद भागवत वर्गामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे। तर आपण या ठिकाणी नववा स्कंदमधील 11वा अध्याय राम राज्याचं वर्णन करत आहोत। तर आपण पाहतो की याच्या आधी सुंदर राम राज्याचं वर्णन केलेलं आहे आणि आज खास करून राम राज्याचं ऐश्वर्याचं वर्णन केलं। आज पाहतो की भौतिक जगामध्ये लोकांना राम राज्य हवे आहे, पण आपण प्रथम आपल्या जीवनात हे राम राज्य कसं मिळेल, परंतु प्रथम आपण हा विचार केला पाहिजे। आज लोक विचार करत नाहीत की राम राज्य हवे आहे तर जीवनामध्ये रामचंद्रांना स्थान दिलेलं आहे का, आपण भगवान रामचंद्रांना स्थान दिलेलं आहे हे पहिलं आपण पाहिलं पाहिजे। एखादा विद्यार्थी आपण उदाहरणात पाहू शकतो, आपल्या शिक्षणात पूर्ण समर्पित असतो, शिक्षण त्याला काहीतरी बनण्याची इच्छा असते, पूर्ण समर्पित असतो आणि त्यामध्ये त्याला यश येतो। तसं खेळाडू असतो, खेळाडू आपल्या खेळामध्ये पूर्ण समर्पित भावनेने सगळं खेळ खेळत असतो, तसं त्याला यश मिळत। त्याचप्रमाणे वास्तविक तर आपल्या जीवनामध्ये पण यश पाहिजे असेल, आपल्या जीवनात राम राज्य हवे असेल, तर आपण पूर्ण रामचंद्रांच्या प्रती चरणाप्रती समर्पित झालं पाहिजे, तर राम राज्य शक्य, त्यांच्या आज्ञाचं पालन केलं पाहिजे। आणि अशा प्रकारे भगवान रामचंद्रांना जर आपण शरण जाऊ, समर्पित हो, तर राम राज्य हे ना काही अवघड नाही। परंतु आज राम राज्य पाहिजे, परंतु कोणी भगवान रामचंद्रांना शरण जाण्यास तयार नाही आहे, त्यांच्या आज्ञाचं पालन करण्यास तयार नाही, तर राम राज्य कसं? म्हणून या ठिकाणी आपण पाहतो ह्या आजच्या श्लोकात अयोध्या नगरीचं वर्णन केलेलं आहे। खास करून या श्लोकामध्ये भाषांतरमध्ये पण आणि तात्पर्यामध्ये पण अयोध्येचं ऐश्वर्याचं वर्णन केलं। अयोध्येमधील ती जी नगरी होती तिचं ऐश्वर्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं। प्रभुपाद म्हणतात एकच या ठिकाणी एकच उदाहरण बस आहे, ते म्हणजे काय की हत्तींचं या ठिकाणी उदाहरण। हे उदाहरण प्रभुपाद म्हणतात इतकं ऐश्वर आत्ताच्या लोकांना सांगणं बस झालं, याच्या पुढचं ऐश्वर सांगायची काही गरज नाही। काय ऐश्वर आहे की हत्ती त्या ठिकाणी रोज त्या अयोध्या नगरीतील लोक काय करत होते, सर्व नगरी साफ करायचे, स्वच्छ करायचे आणि हत्तीच्या सोंडातून मदिरा आणि सुगंधी जल शिंपडायचे, जे किती ऐश्वर आहे। आज आपण पाहतो की पूर्वी आम्ही लहानपणी बघायचो, कुठल्या लग्नामध्ये गेलो, कुठल्या तरी सभेमध्ये किंवा मोठ्या शुभ कार्यामध्ये गेलो तर एक फॅन असायचा आतमध्ये जाण्याआधी, आणि त्या फॅनच्या समोर स्प्रिंकलर असायचं किंवा कारंजे असायचं, आणि त्यामध्ये ते पाणी असायचं, ते सुगंधी पाणी असायचं, आणि जसं एक प्रत्येक लोक आत यायचे तर ते फॅनच्या वाऱ्यामुळे ते स्प्रिंकलर ते सुगंधी पाण्याची काय करायची, हवा सगळ्यांच्या अंगावर पसर, म्हणजे काय अशी पद्धत होती, हे भौतिक जगाची पद्धत। तर आज ते पण बंदच आहे, आज त्या वस्तू पण आता पाहायला मिळत नाहीत। आज काय करतात लोक, एवढे महागडे शेंटच लावून येतात अंगाला, सुंदर आतर चांगले स्प्रे मारून येतात लग्नामध्ये असो किंवा शुभ कार्यामध्ये असो, त्यांना याची काही गरज नाही आहे। तर ही आपण पाहतो ही आजची परिस्थिती आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की भगवान अयोध्येचं ऐश्वर एवढं होतं की लोक पूर्ण अयोध्या नगरीमध्ये असे सुगंधी जळ शिंपडायचे हत्तीच्या द्वारे। प्रभुपाद म्हणतात ही हत्तीची एक स्वाभाविक कला आहे, स्वाभाविक ही आहे। तसं आपण गजेंद्रच्या कथेमध्ये पाहतो, गजेंद्र आपल्या परिवारासोबत त्या सरोवरामध्ये रोज खेळ खेळायचे, क्रीडा करायचे, स्नान करण्यासाठी जायचे, आणि काय खेळ करायचे, सोंडेतून पाणी घ्यायचे, मुलांच्यावर फेकायचे, पत्नीवर फेकायची, मुलं काय करायची सोंडेमध्ये पाणी घ्यायची, आपल्या वडिलांच्या अंगावर फेकायची, हा खेळच आहे हत्तींचा। तर हे एक स्वाभाविक कला आहे, प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात यामध्ये काही हत्तीचं काय असं विशेष नाही की त्यांना प्रशिक्षण दिलेलं, एक स्वाभाविक कला आहे। म्हणून या ठिकाणी एक ऐश्वर्याचं वर्णन राम राज्यामध्ये काय की रोज हत्तीच्या सोंडातून या ठिकाणी अयोध्येमध्ये अशा प्रकारे मदिरा सुगंधी जर शिंपली जायचे, एक आयुष्याचं हे मोठं ऐश्वर्याचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी आपण बघतो की भाषांतरमध्ये पण प्रभुपाद सांगतायत, एवढं इतकंच नाही तर भगवान रामचंद्र हे भगवंत आहेत आणि स्वतः राजे असून अयोध्येचे, या ठिकाणी स्वतः प्रजेमध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन प्रत्येक व्यक्तीची खुशाली पाहत होते, हे त्या अयोध्या नगरीच्या लोकांचं जनतेचं किती भाग्य होतं की भगवान स्वतः येऊन त्या ठिकाणी खुशाली पाहिजे, काही दुःख आहे का, कुणाला समस्या आहेत का, हे सर्व पाहून भगवंत त्या समस्या सोडवायचे. त्यामुळे त्या ठिकाणी अशी खुशाली होती की भगवंत स्वतः, आणि त्याप्रमाणे जनता पण अयोध्येमधली भगवंतांना आदान प्रदान करायची. म्हणून प्रभुपाद या ठिकाणी म्हणतायत की ही सर्व प्रजा आहे, तात्पर्यात म्हणतात की वर्णाश्रम पद्धतीने काय केली होती, प्रशिक्षित केली होती. म्हणजे काय वर्णाश्रम पद्धती, जे काही चार वर्ण आहेत, चार आश्रम आहेत, त्या सर्व प्रकारचे लोक त्या काय होते अयोध्येमध्ये राहत होते. आणि त्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने म्हणलेलं आहे, शास्त्रोक्त पद्धतीनं ती जनता सगळी प्रशिक्षित केल्यामुळे ते भगवंतांना आदर द्यायची, भगवंत त्या प्रकारे सर्वांना जाऊन आदान प्रदान करायचे, त्यांची काय समस्या आहेत हे सर्व. म्हणून चातुर्वर्ण्य मया सुस्तम गुण कर्म विभागाच्या गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे की हे भगवंतानीच ते गुण आणि त्यांच्या कर्मानुसार हे काय केलेले आहेत, हे चार वर्ण आणि चार आश्रम बनवलेले आहेत, जेणेकरून जे काही चार वर्ण आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्त आणि संन्यास, हे जे आश्रम आहेत, हे सर्व शास्त्रोक्त पद्धतीनं काय केलं होतं, या अयोध्या नगरीमध्ये प्रशिक्षण केले होते. म्हणून प्रभुपाद या श्लोकाचे, भगवद्गीतेच्या श्लोकात तात्पर्य सांगतात की असं जर असेल तर प्रभुपाद या तात्पर्यात पण सांगतात की त्या वर्णाश्रम पद्धतीनं जर अशा प्रकारे सर्व जनता प्रशिक्षण असेल तर त्या जनतेचं हे करणं काय आहे. प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात की विभागणी विना चांगल्या प्रजेचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रभुपाद म्हणतात म्हणजे काय, शास्त्रोक्त पद्धतीने वर्णाश्रम पद्धती असल्यामुळे चांगल्या प्रजेचा प्रश्न, म्हणजे तिथं काही आपण त्या जनतेमध्ये काही दुर्गुण काढू शकत नाही, त्यांचे दोष पाहू शकत नाही. का? कारण ते सर्व शास्त्रोक्त पद्धतीने सर्व वर्णाश्रम चालवत होते भगवंतांच्या वेळी. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की आज कलियुगामध्ये जर पाहिलं कलीच्या प्रभावाने, आज हे चार वर्ण चार आश्रम आपल्याला फार असे पाहायला मिळतात की ते चार वर्ण आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, हे आज कोण कुणाचे कार्य करीत आहेत हे काय कळतच नाही. ब्राह्मण क्षत्रियाचं कार्य करीत आहे, क्षत्रिय ब्राह्मणाचं कार्य करीत आहे, आणि त्यामुळं असं तर असेल तर वर्णाश्रम पद्धती अशाप्रमाणे व्यवस्थित नसेल तर रामराज्य कसं काय होईल कलियुगात. म्हणून भगवंतांनी हे वर्णाश्रम बनवलेले आहेत त्यांच्या गुणानुसार आणि कर्मानुसार, आणि त्याप्रमाणे तर वर्णाश्रम पद्धतीनं जर जनता आपले कार्य करीत असेल आपापल्या वर्णामध्ये राहून तर रामराज्य येणं सोपं आहे. म्हणून रामराज्य इतकं सोपं नाही आहे की शास्त्राचा आधार घेऊन हे आपण सर्व जनतेनं काय केलं पाहिजे, वर्णाश्रम पद्धतीचं पालन केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी बघतो मी, म्हणून या कलियुगामध्ये आपल्याला आज गोंधळ निर्माण दिसत आहे. का? कारण शास्त्राचं आपण पालन नाही करत आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात ह्या भगवद्गीतेच्या तात्पर्यात, खरं तर जो मानवी समाज आहे हा पशु स्तरावरच आहे, पशु समाजच आहे. का? कारण पशु पण काय करतात, आहार निद्रा भय मैथून, किती ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, आहार निद्रा भय मैथून हे पशु करीत आहेत, आणि हेच कार्य मनुष्य पण करीत आहे, फक्त चांगल्या प्रकारे करीत आहे. द्विपाद पशु म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये की आपण द्विपाद पशुच आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात मानव आहे हा पशु स्तरावरच आहे, फक्त पशु स्तरावरून मनुष्य स्तरावर येण्यासाठी काय आहे हे वर्णाश्रम पद्धती आपल्याला दिलेली आहे. तर जो वर्णाश्रम पद्धतीचं पालन करेल तो मनुष्य स्तरावर येतो. म्हणून प्रभुपाद तात्पर्यच म्हणतात की म्हणून ह्या वर्णाश्रम पद्धतीचं पालन करणे फार महत्वाचं आहे, आणि जो वर्णाश्रम पद्धतीचं पालन करतो शास्त्रानुसार तो कृष्ण त्यानुसार, त्यामुळे काय होतं, कृष्ण भावनेचा विकास होऊ शकतो. प्रभुपाद म्हणतात त्यामुळे कृष्ण भावनेचा विकास होऊ शकतो, आणि यासाठी केंद्र भगवंत पाहिजे. तसं अयोध्येमध्ये या ठिकाणी वर्णन आपण पाहतो की अयोध्येमध्ये सगळ्यांचे केंद्र रामचंद्र होते, रामचंद्र स्वतः अयोध्येमध्ये जायचे, तसंच जनता केंद्र राम असल्यामुळे त्यांना आदान प्रदान करायची, भगवंत त्यांच्याशी आदान प्रदान करेल. द्वारकेमध्ये पण आपण पाहतो की द्वारकाधीश कृष्ण त्यावेळी पण त्या ठिकाणी पण अशा प्रकारचंच वातावरण, सर्वांचं केंद्र कृष्ण, कृष्ण भगवंत कृष्ण स्वतः जाऊन सर्वांच्या घरी, जे काही वर्ण ब्राह्मण असो शूद्र असो वैश्य असो प्रत्येकाच्या घरी जाऊन काय करायचे, त्यांचे प्रश्न त्यांना आदान प्रदान करायचे, त्यांच्याशी भेटायचे. तसं मी एक राधानाथ महाराजांचं परमपूज्य राधानाथ महाराजचं प्रवचन ऐकत होतो त्या ठिकाणी यामध्ये महाराज सांगतात एक कथा सांगतात ती म्हणजे बहुलाश्वर शुतदेव की भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे वर्णाश्रम नुसार तरी तो किती श्रीमंत राजा आहे असेल किंवा एखादा ब्राह्मण शूद्र एक गरीब असेल तरी पण कशा प्रकारे आदान प्रदान करीत होते. आपल्याला माहित आहे बहुलाश्व आणि श्रुतदेवांची कथा. भगवंत त्यांना वेळ नसतो भगवंतांना भेटण्यासाठी कारण ते विग्रहांची पूजा घरी करत असत. मग भगवंत दोन रूप घेऊन जातात आणि बहुलाश्व तरी श्रीमंत असेल तरी पण तो भगवंतांची त्याच्या पद्धतीनं त्यांची सेवा करतो आणि श्रुतदेव पण घरामध्ये काहीही नाही भगवंतांना देण्यासाठी तरी पण तो त्याच्या पद्धतीनं भगवंतांची सेवा करतो. त्याप्रमाणे भगवंत दोघांना आदान प्रदान करतात आणि कृपा देतात. हे काय आहे एका राजाचं उदाहरण आहे. तरी भगवंत असले तरी ते द्वारकाधीश पूर्ण द्वारकेचे काय होते राजा होते. तर अशा प्रकारे अयोध्येमध्ये पण भगवान रामचंद्रांनी अशा प्रकारे राम राज्य आपण म्हणतो याचे काही वर्णन केलेलं आहे आजचं रामराज्यातील नगरीचं. ते का असं सुखसंपन्न होतं सर्व गुणांनी संपन्न होतं कारण भगवान रामचंद्रांच्या मुळे कारण सर्वांचे केंद्र रामचंद्र होते आणि जे काही रामचंद्रांच्या आज्ञा होत्या ते सर्व जनता पालन करीत होते. म्हणून आपण पाहतो की ते इतके आसक्त होते रामचंद्राप्रती. एक प्रसंग आपण पाहतो की ज्यावेळी रामचंद्रांना वनवासात जायचं अशा प्रकारे कळालं जनतेला त्यावेळी रामचंद्र जात होते तर पूर्ण अयोध्या नगरी पण त्यांच्या मागे जाऊ लागली. वृद्ध असो बालक असो स्त्रिया असो सर्व म्हणजे का कारण प्रेम होत रामचंद्रांच्या शिवाय भगवंतांच्या शिवाय त्यांना काय होतं जीवन व्यतीत करणं फार अवघड होत. ही भगवंताप्रती त्यांना आसक्त म्हणून आपण पाहतो यासाठी की हे जी काही अयोध्येचं नगरीचं वर्णन केलेलं आहे ऐश्वर्याचं हे कारण काय आहे केंद्र राजा होते किंवा भगवंत होते. आणि राजांना आसक्त का होती जनता कारण भगवान रामचंद्रांचे भगवान रामचंद्र सर्व गुण संपन्न होते त्यांच्यात सर्व गुण होते. म्हणून आपण म्हणतो प्रजा अशी का बनते कलियुगात प्रजा अशी का म्हणली राजा तशी प्रजा असं म्हणतो ना. तसं भगवंत राजा रामचंद्र रूपात असे गुणसंपन्न असल्यामुळे प्रजा पण तशी गुणसंपन्न होते. म्हणून मी आज काही भगवान रामचंद्रांचे काही गुण आहेत ते ह्या ठिकाणी सांगण्याचं थोडस प्रयत्न करतो. कारण भगवान रामचंद्रांचे गुण अथांग समुद्राप्रमाणे आहेत. त्यांचे गुण किती सांगल तेवढे कमीच आहे परंतु मी काही गुण आहेत ते माझ्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तर पहिला गुण आहे तो म्हणजे भगवान रामचंद्र अति कृपाळू आहेत. फक्त कृपाळू नाही आहेत अति कृपाळू आहेत कारण त्यांची कृपा आपण पाहतो की अनेक प्रसंगामध्ये आपल्याला दिसून येते रामायणामध्ये की त्यांनी कशा प्रकारे असुरांच्यावर पण कृपा केलेली आहे. म्हणून आपण एक साऊथमध्ये एक भजन आहे भगवान रामचंद्रांचं त्या भजन म्हणजे भगवान कसे कृपाळू आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण नेहमी ऐकत पण असेल रामचंद्र कृपाळू भज मन हरण भव भय दारुण तव कंच लोचन कंच मुख कर कंच पद कंच दारुण श्रीराम श्रीरामचंद्र कृपाळू भज मन म्हणलेलं आहे की भगवंत कसे आहेत कृपाळू आहेत अति कृपाळू आहेत. भज मन ज्यावेळी अशा कृपाळू भगवंतांचं आपण भजन करू तर काय हो रे हरण भव भय दारुण की या भौतिक जे भय आहे भवसागर आहे या ठिकाणी ते या भवसागरातून आपण काय आपलं हरण हे सगळं आपण यातून मुक्त होईल अशा अति कृपाळू भगवंतांचं आपण काय केलं पाहिजे मनापासून भजन केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हणलेले रामचंद्र कृपाळू भज मन हरण भव भय दारुण नंतर त्यांचं सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे तव कंच लोचन कंच मुख कर कंच पद कंच दारुण त्यांचे डोळे मुख किती सुंदर आहेत आणि अशा भगवंतांचं आपण काय केलं पाहिजे भजन केलं पाहिजे. तर अशा प्रकारे कृपाळू भगवंत हे आहेत हे आपण रामायणामध्ये एक सुंदर प्रसंग येतो की जसे आपण ऐकतो की लंकेमध्ये विभीषणाचा अपमान झाला त्याचा नेहमी त्याचे भाऊ होते रावण हे काय करायचे कधीही ऐकायचे नाही चांगला सल्ला द्यायचे परंतु रावण कधी ऐकत नव्हते. ज्यावेळी अपमान झाला फक्त विभीषणाच्या मनात आलं, म्हणजे त्यांनी काय इच्छा केली नाही, परंतु फक्त एक मनात इच्छा केली की मी आता काय करेन, मी भगवान रामचंद्रांच्या जाऊन चरणाचा आश्रय घेईन. आणि भगवान रामचंद्र काय करतील, रावणाला मारतील आणि सर्व लंकेचा राजा मला बनवतील. म्हणजे त्याचा दृढ इच्छा नव्हती, परंतु फक्त मनामध्ये इच्छा केली होती आणि मी काय करेन, मी या लंकेचा राजा बनेन, मी आता काय करणार, जाऊन रामांना शरण जाईन. म्हणून आपण पाहतो भगवंत अंतर्यामी आहेत, भगवंतांना काय सांगण्याची गरज नाही. ज्यावेळी विभीषण रामाजवळ आले, रामचंद्रांच्या जवळ, रामचंद्रांनी लगेच ओळखलं की हा माझ्या शरण आलेला आहे, याची इच्छा काय आहे, मनात त्याने काय इच्छा केली होती. म्हणून एक कहावत आहे, काय आहे, भगवंतांना अशी कहावत म्हणली जाते, अंतर्यामी नाम हमारो सब अंदर की जानो. हे भगवंताचं नाव काय, अंतर्यामी सब अंदर की जानो. भगवंतांना काय एवढी गरज नाही आहे, त्यांचं ते अंतर्यामीच आहेत. सब अंदर की जानो, कोणत्या उद्देशानं आपण भगवंताजवळ जातो, काय आपण इच्छा करतो हे भगवंत जाणतात. म्हणून ज्यावेळी विभीषण रामचंद्रांच्या जवळ गेले, भगवंतांनी ओळखलं की हा माझ्या जवळ उद्देश काय उद्देशानं आलेला आहे. आणि भगवंत इतके कृपाळू आहेत, अति कृपाळू म्हणलेला आहे, की त्यांनी काही विचार न करता, त्यांनी फक्त विभीषण जवळ आलेला आहे, त्याने विचार न करता पण त्याची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं. आपण पाहतो देवी देवतांकडे काही वर मागायला गेलं की देवी देवता पहिला बघतात, माझ्यासाठी काय दिलंय याने, काय आहुती केलेली आहे स्वाहा, काय माझ्यासाठी यानं दिलंय, काय केलंय का माझ्यासाठी, मग देवी देवता त्याच्या बदली देण्यासाठी तयार असतात. परंतु रामचंद्र तसं नाही. भौतिक जगामध्ये पण आज पाहतो की एखादी वस्तू दिली तर दुसरा व्यक्ती त्याला मदत करण्यासाठी तयार होतो, हे भौतिक जगाचा नियम आहे. परंतु या ठिकाणी रामचंद्रांचा स्वभाव इतके कृपाळ होते रामचंद्र, त्यांनी लगेच काय केलं, लक्ष्मणला सांगितलं, लक्ष्मण जाऊन काय कर, समुद्रातलं पाणी घेऊन ये, मी आत्ताच्या आत्ता काय करेन, विभीषणला लंकेचा राजा म्हणून घोषित करेन आणि या पाण्याने राज तिलक लावेन. त्यावेळी घोषित केले, अजून युद्ध पण नाही, कायच नाही, आणि इथं रावण पण मेलेला नाही अजून, तरी पण या ठिकाणी लगेच घोषित केलं रामचंद्राने. का, खर मनात फक्त इच्छा केली होती, ही कृपा आहे. आणि त्यावेळी सुग्रीव पळत आले आणि म्हणले, भगवान रामचंद्र तुम्ही काय करताय, मी सेनापती आहे, मला तुम्ही विचारलं पाहिजे, अहो हा परका व्यक्ती तुमच्या समोर आलाय आणि तुम्ही डायरेक्ट लंकेचा राजा बनवण्यासाठी तयार आहे, तुम्ही मला विचारलंही नाही, मी सेनापती आहे या सेनेचा. त्यावेळी रामचंद्र म्हणले, सुग्रीव आता मी काही करू शकत नाही, कारण माझ्या मुखातून शब्द गेलेला आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी हे विभीषणला मला देणं गरजेचंच आहे, मी विभीषणला लंकेचं राज्य नक्की देईन. आणि त्यावेळी मग सुग्रीव म्हणतो, भगवान रामचंद्र तुम्ही हे दिलं ठीक आहे, पण उद्या जर रावण आला त्याची बुद्धी बदलली, चांगली झाली बुद्धी आणि म्हणला हे सीतामातेला तुम्ही घ्या, आणि तुम्ही मग काय देणार, विभीषणला लंका दिली आता रावणाला काय देणार. मग भगवंत रामचंद्र हसू लागले आणि म्हणले, सुग्रीव आता काय आहे, जरी रावण मला शरण आला तर माझी अयोध्या नगरी मी देईन त्याला, आणि तुम्ही कुठे राहणार, मी वनामध्ये राहणार, मला काही नाही, मी वनामध्ये पण राहू शकतो. त्यावेळी सुग्रीव म्हणाले की या ठिकाणी तुम्ही अयोध्येचं, तुम्ही वनामध्ये राहणार, तुम्ही असं कसं काय. त्यावेळी ते म्हणले की हे अयोध्या नगरी अजून भरत त्या ठिकाणी अयोध्येमध्ये माझ्या चरण पादुकेची पूजा करीत आहेत, तो स्वतःही अजून राजा झालेला नाहीये, तो वाट बघत आहे माझी, आणि मी जाऊन त्यावेळी मी जाईन तर रावण मला शरण आला तर भरत त्यांना सांगेल की मी आता या क्षत्रियांचा या असुरांचा वध करणार नाही, कारण हे असुर मला शरण आलेले आहेत, आणि आता काय कर, ही अयोध्या नगरी रावणाला देऊन टाक. तर आपण या ठिकाणी पाहतो की किती कृपाळू स्वभाव आहे भगवंताचा, की काही शरण आलेल्या व्यक्तीला भगवंत देऊन सांगतात. म्हणजे फक्त विभीषणाने इच्छा केली तर भगवंतांनी त्याला लंकेचा राजा घोषित केलं. तर अशा प्रकारे हा गुण आहे. म्हणून दुसरा गुण आपण बघतो की भगवंत सरळता, म्हणजे सरळ मनाचे आहेत, त्यांच्यामध्ये निष्कपटत नाही आहेत, निष्कपट म्हणतो आपण की त्यांच्यामध्ये काही अशी बदल्याची भावना किंवा काही नाही, सरळ स्वभावाचे आहेत. म्हणून आपण बघतो युद्धकांडमध्ये एक वर्णन आहे एका कथेचं, की ज्यावेळी रावण आणि रामाचं एक भयानक युद्ध सुरू होतं शेवट, त्यावेळी रावणाचा आता मृत्यू निश्चित होत, त्याचा मुकुट पडला, त्याच्या रथाचा पूर्ण चुरा चुरा झाला आणि रक्तबंबाळ झाला होता रावण. आता रावणाला माहित होतं की माझा आता मृत्यू निश्चित आहे. त्यावेळी रामचंद्र एकदम सरळ मनाचे आहेत, त्यांनी मनात झालं हे रावण आता. आणि रावण खाली पडला पण होता, त्याचा मुकुट पण बाहेर खाली आला होता कारण रथाचा चुरा झाला होता. त्यावेळी रावणाला रामचंद्र म्हणतात, हे रावण तू आता काय कर, घरी परत जा, तुझ्या महालामध्ये परत जा, आराम कर आणि उद्या परत युद्धाची तयारी करून ये, मी तयार आहे तुझ्याशी लढण्यासाठी. तर ह्या ठिकाणी आपण बघतो की भगवंत सरळ मनाचे आहेत. त्यांनी जर आपण बघितलं तर युद्धाचा नियम आहे, तरी एकाचा अशा प्रकारे हरत असेल तर त्याचा वध करणे गरजेचं आहे. परंतु ह्या ठिकाणी भगवंतांनी सोडलं त्याला, कारण तो पण भगवंतांचा एक अंश आहे. म्हणून आपल्या अंशप्रती किंवा आपल्या जीवाप्रती भगवंतांना हृदयामध्ये प्रेम आहे, म्हणून त्याची बुद्धी बदलू शकते का हे भगवंतांना पाहिजे. जा तू परत, परत ये उद्या, मी तुझ्याशी युद्ध करेन. तर अशा प्रकारे भगवंत अशा जीवाप्रती किंवा कोमल भक्तांच्या प्रती पण काय आहे, त्यांचा स्वभाव किंवा त्यांचं मन आहे ते सरळ मनाचे, कोमल मनाचे आहेत. म्हणून भगवान कृष्ण पण आपण बघतो त्या भक्तांचा स्वभाव कोमल होता, स्वभावाचे होते, त्यांच्या घरी जाऊनच लोणी चोरायची. का? कारण असे भक्त भगवंतांना फार प्रिय आहेत. आणि या ठिकाणी ज्यावेळी रावण पाहतो की अरे माझा मृत्यू निश्चित होता, तरी मला रामचंद्रांनी सोडलं, आणि त्या ठिकाणी असे सरळ मनाचे भगवंत असल्यामुळे रावण प्रशंसा करतो की काय भगवंत के कृपाळू आणि सरळ आहेत मनाचे की मला त्यांनी सोडलं. म्हणून पाहतो की एक शत्रू पण अशा गुण असल्यामुळे अशा भगवंतांचं काय करत आहे, गुणगान करीत. म्हणून मी मागच्या प्रवचनामध्ये एक कथा सांगितली होती मेघनाथची, की मेघनाथांचं थोडक्यात सांगतो की शत्रू पण कशा प्रकारे असे जर गुण असतील तर शत्रूनं पण त्याचं गुणगान केलं पाहिजे, अशी गुण आपण प्रस्थापित केले पाहिजेत शत्रूनं पण. तसं भगवंतामध्ये हे सर्व गुण होते. म्हणून आपण पाहतो की मेघनाथ ज्यावेळी त्याचा मृत्यू होतो, लक्ष्मण त्याला मारतात, त्यावेळी त्याचं शिर हे काय होतं आणि हात सर्व त्याच्या पत्नीजवळ येऊन पडतं. पत्नीच्या तपस्या करीत असे सुलोचना, आणि ती तपस्या करीत असताना ती म्हणते मी पतिव्रता स्त्री असून माझ्याबरोबर असं कसं काय घडलं, हे काय घडायचं गरज नव्हती. आणि तिकडं उर्मिला पण लक्ष्मणची पत्नी आहे, ती पण पतिव्रता आहे, मग तिच्याशी का असं घडलं नाही, माझ्याशीच का घडलं, मी इतकं पतिव्रता आहे. म्हणून रावण आपल्या सासऱ्याला म्हणते रावणला की याचं उत्तर द्या मला पहिला. मग त्यावेळी रावण म्हणतो ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. कारण म्हणजे का? त्यावेळी रावण म्हणतो की तुला उत्तर रामचंद्र देते. त्यावेळी ती सुलोचना म्हणते अरे तुम्ही मला शत्रूकडे जायला सांगत आहात, तो शत्रू मला मारेल, माझं काय करेल, माझं त्या ठिकाणी मला मारू शकतं किंवा माझ्याशी काही गुणास्पद कार्य करू शकतात ते लोक, आणि तुम्ही मला शत्रूपाशी शरण जाण्यासाठी सांगत आहात. त्यावेळी रावण सांगतो की रामचंद्रांचं गुणगान करतो, प्रशंसा करतो की हे रामचंद्र अशा प्रकारे आहेत की तू तरी जाशील तर तुला ते आश्रय देतील आपल्या मुलीप्रमाणे, तू जा बघू. या ठिकाणी पाहू शकतो त्या रावणाची अजून बुद्धी अशी नव्हती की त्यांनी शत्रुत्व होतं मनात, तरी पण तो प्रशंसा करीत आहे राम. आणि सुलोचना जाते भगवंतांच्याकडे, आपली समस्या मांडते की माझ्या पतीचा का वध झाला. त्यावेळी रावण रामचंद्र म्हणतात तू पतिव्रता आहेस, उर्मिला पण पतिव्रता आहे, तुम्ही दोघी चांगले स्वभावाचे चांगले प्रतिव्रता कार्य करीत आहात, परंतु तुझ्याशी असं का घडलं, कारण तुझा पती आहे तो अशा व्यक्तीचे साथ देत होती की तो परस्त्रीला भोग घेण्याची इच्छा करीत आहे, आणि लक्ष्मण आहे तो परस्त्रीला माते समान पाहत आहे. एवढे वर्ष झाले परंतु त्यानं माझ्या सीतामाईला कधी त्याचा चेहरा मुख कमल पण पाहिलेला नाही, चरणाशी पाहत, हे गुण लक्ष्मण मध्ये आहेत. आणि तुझे पती आहेत तो रावणाची साथ देत आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या पक्षामध्ये तो असल्यामुळे तुझ्याशी हे गुणास्पद हे कार्य झालेलं आहे. त्यामुळे तुझ्या पतीचं जरी तू पतिव्रता स्त्री असली तरी, तर या ठिकाणी पाहतो हे कथा सांगण्यामागे काय आहे की रावण रामचंद्रांची प्रशंसा करीत आहे. का? ते गुण रामचंद्रामध्ये मध्ये. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की रामचंद्रजींना कपट पसंद नाही आहे, की मनामध्ये अशा प्रकारे कपट असेल तर त्या स्वभावाने जर ते आपण एका त्यांची पूजा करीत असू किंवा त्यांच्याजवळ जाऊ तर ते पसंत नाही आहे. का? कारण ते सरळ मनाचे आहेत. त्यामुळे म्हणून आपण ही कपट भावना आपली काढून काय केलं पाहिजे, भगवंतांना सरळ भावनेने शरण जाऊन त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर भगवंत आपल्यालाही काय करू शकतात, विभीषणाप्रमाणे कृपा देऊ शकतात. आणि तिसरा गुण आहे विनम्रता. ते भगवान रामचंद्र कशा प्रकारे नम्र विनम्र होते, ज्यावेळी भगवान रामचंद्र रामायणामध्ये हा एक प्रसंग आहे की वनवासामध्ये होते त्यावेळी नेहमी ते वृक्षावर बसायचे, वृक्षाखाली बसायचे. आणि वृक्षावर कोण होते, सर्व वानरसेना होती. आपण तर आपल्या अतिकटीप्रमाणे आपल्या तर याच्या नियमाप्रमाणे जर पाहिलं तर काय आहे, वरिष्ठ व्यक्ती वर बसतो आणि सेवक आहेत ते खाली बसतात. परंतु इथे रामचंद्रांचे सेवक झाडावर नंगा करीत फळे खात इकडे तिकडे उड्या मारत आणि भगवान वनवासात झाडाखाली बसायचे. तर आपण या ठिकाणी बघतो भगवान अयोध्येचे राजा आणि असून झाडाखाली बसाय आणि त्यांचे सेवक सगळे झाडावर. तर हे एक काय आहे, भगवान रामचंद्र शिकवत आहेत की हा एक नम्रतेचा त्यांचा गुण जीवशी शकतो. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणून आपल्या भक्तिमय जीवनात हा गुण आपल्याला नेहमी हा महत्वाचा गुण आहे म्हणून सांगतायत की त्यांनी आपल्याला हे शिकवलेलं की आपल्याला तर भक्तीमध्ये पुढे जायचं असेल तर सेवकांना आदर दिला पाहिजे, आपले जे सेवक आहेत त्यांना आदर दिला पाहिजे. म्हणून एका प्रवचनात ऐकवतो की लीडरशिपची क्वालिटी आहे, जो लीडर आहे त्याची क्वालिटी काय आहे, सेवकांना आदर दिला पाहिजे, आदान प्रदान केलं पाहिजे. तसं रामचंद्रांच्या गुणावरून चैतन्य महापुरुष सांगतात अमानिन मानतेन कीर्तनीय सदाहरी, की मानाची अपेक्षा न करता तर आपण इतरांना सेवेमध्ये ज्या कार्यामध्ये भक्तिमय कार्यामध्ये तर मान देऊ तर आपण पण काय करू शकतो, आपल्याला यश निश्चित. म्हणून भगवान रामचंद्रांनी हे गुण दिसतात. तर एक गुण काय आहे की ते ज्या वशिष्ठ ऋषीने म्हणतात आपल्या गुरूंना, वशिष्ठ ऋषी म्हणतात तुम्ही सर्व युद्ध जिंकून आला, त्यावेळी वशिष्ठांना ते म्हणतात हे गुरुदेव हे मी जिंकलेलं नाही आहे, माझ्या सेवकांनी जिंकलेलं आहे, माझ्या सेवक ह्या सर्व वानरसेनेनं जिंकलेलं आहे. आपण पाहतो की रामचंद्रांना सेवकांची सैनिकाची गरज नाही, त्याने इच्छा केली तर समुद्रावर ते ब्रिज बांधू शकल्याचे, ब्रिज बांधायची गरज नव्हती. त्याने इच्छा केली तर एका बाणामध्येच रावणाचा मृत्यू केला असता, सर्व लंका भस्मसात करू शकले असते, कारण ते भगवंत आहेत त्यांना काही गरज नाहीये. परंतु भगवंत ज्यावेळी अशा लीला करतात त्यावेळी आपल्या सेवकांना यश सर्वांच्या समोर सांगण्यासाठी प्रकट करण्यासाठी अशा प्रकारच्या लीला करतात. वानरांचं मदत का घेतली, कारण वानरांचं यश सर्वसमोर या रामायणामध्ये या कथेमध्ये काय करायचं होतं, प्रकट करायचं होतं सर्वांच्या समोर. म्हणून आपण पाहतो का त्यांची पूर्ण शरणागती होती भगवान रामचंद्रांच्या, तर त्यांनी ब्रिज बांधू शकले असते परंतु दगडावर राम लिहून ते पाण्यामध्ये पोहोचते, याचा अर्थ काय, त्या राम नामाप्रती वानरांना काय होतं, विश्वास होता. आणि हे भगवान रामचंद्रांना हे दाखवायचं होतं आपल्या लीलेमध्ये. म्हणून भक्तांचं यश प्रसारित करण्यासाठी काय करतात, भगवंत या लीला करतात, भगवंतांना याची काही गरज नाहीये. म्हणून आपण बघतो एक खारुताई, पण त्या जे काय करत होती ती खारुताई त्या ब्रिज बांधायला मदत करीत होती, एक छोटा जीव. त्या जीवाला पण भगवान रामचंद्रांनी काय केलं, कृपा केली. आणि एक सुंदर कथा येते, ज्यावेळी भगवान रामचंद्र वनवासात चाले होते बनारस मधून म्हणजे वाराणसी, तर त्यावेळी त्यांना ती नदी पार करायची होती. ते नदी पार करत असताना जो काही केवट होता, जो काही नौकावाला होता, त्या नौकेवाल्यानं ज्यावेळी सोडलं त्यांना नदी पार करून, रामचंद्रांची बघितलं, अरे मी याला तर काय भेट देऊ, भगवे कपडे आणि धनुष्यबाण भाता माझ्याकडे काय आहे, याला काहीतरी भेट दिली पाहिजे. मग त्यावेळी त्याने रामचंद्रांनी सीतामाईकडे पाहिलं, सीतामाईने ओळखलं की रामचंद्रांना काहीतरी या केवटला द्यायची आहे. म्हणून सीतामाईने आपली अंगठी काढून दिली आणि रामचंद्रांनी ती अंगठी त्या केवटला दिली. त्यावेळी केवट म्हणतो की हे रघुनंदन मला हे काही नको, कारण माझ्या पित्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी तू ही तू जे काही नौकाविहार या ठिकाणी करतोयस, तुझा व्यवसाय करीत आहेस, तर तुझ्या जवळ ज्यावेळी तपस्वी व्यक्ती ब्रह्मचारी व्यक्ती वैष्णव भक्त किंवा संन्यासी व्यक्ती ज्यावेळी येईल त्यावेळी तू त्याच्याकडनं लक्ष्मी घेऊ नको, तू त्याची सेवा कर, हे माझ्या पित्यांनी मला संस्कार दिलेले आहेत, त्यामुळे मी तुमच्याकडनं काही घेणार नाही. त्यावेळी रामचंद्र म्हणतात अरे हा प्रसाद आहे, हा प्रसाद घे. त्यावेळी तो केवट म्हणतो नाही मला हे पण नको, ज्यावेळी तुम्ही 14 वर्ष वनवास झाल्यावर परत याल अयोध्यामध्ये जाल त्यावेळी तुमचा राज्याभिषेक होईल, त्यावेळी तुम्ही राजा बनाल, त्यावेळी सिंहासनावर बसल्यावर तुम्ही ज्यावेळी सर्वांना भेट वस्तू द्याल त्यावेळी मी तुमच्याजवळ येईन आणि म्हणेन की तुम्ही ज्यावेळी मला तो काही प्रसाद देईल तो मी काय करीन घेईन. त्यावेळी हे म्हणल्यावर रामचंद्र फार खुश होतात की या ठिकाणी पाहू शकतो की परत ज्यावेळी रामचंद्र आले राजसिंहावर बसले राज्याभिषेक झाला परंतु त्यांचं लक्ष नव्हतं विचलित होते त्यांचे डोळे त्यांचे नेत्र कोणाचे ते शोधात होते त्यावेळी सीतामायांनी ओळखलं की रामचंद्र असे विचलित का झालेले आहेत म्हणतात पतिदेव तुम्ही काय पाहतात रामचंद्र म्हणतात काय त्यावेळी रामचंद्र म्हणतात की तुला आठवतं का कि त्या केवटनं आपली थोडीशी सेवा केली होती आपला आपण काय होतो आपल्याला नदी पार करून दिली होती आणि त्या सेवकानं म्हणलं होतं की राज्याभिषेक ज्यावेळी होईल त्यावेळी मला तुम्ही भेट द्या तो सेवक कुठे आहे तो केवट कुठे आहे आणि असं आपण पाहतो इथं राज्याभिषेक सर्व आहे अयोध्येचे राजा बनलेले आहेत सर्व प्रजा त्यांचे गुणगान करीत आहे देवी देवता त्या ठिकाणी आलेले आहेत ऋषी मुनी आलेले आहेत तरी पण रामांचं लक्ष त्या केवटकडे आणि राजसिंहासन उठून ते जोरात म्हणतात केवट 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 केवटला हाक मारतात की कुठे आहे केवट मला त्यांना भेट प्रसाद द्यायचा आहे त्यावेळी केवट आपल्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी मग्न असल्यामुळे तो येत नाही दोन दिवस तो येत नाही त्यावेळी मग रामचंद्र काय करतात सर्व आपलं ते काही आपल्या सैनिकांना पाठवतात तिकडे आणि चांगल्या मुद्रा चांगलं सोनं नाणं सगळं वस्त्र देऊन त्याला तो प्रसाद तिकडे पाठवतात तर या ठिकाणी आपण पाहतो की हा भगवंतांचा किती नम्रपणा आहे की छोटीशी सेवा केल्यामुळे भगवंतांनी ती नम्रतेने त्याला तो प्रसाद देण्याची इच्छा केली म्हणून आपण पाहतो की दुःख परिस्थितीत जेव्हा एखादा आपल्याला मदत करतो तर त्याचा उपकार कधीही विसरू नये भगवान या कथेवरून आपल्याला सांगतायत म्हणून हे रामायण हे या ठिकाणी अशा प्रकारे वर्णन करते थोडीशी जरी सेवा केली तर भगवंताने ती विसरली नाही ही भगवंताची विनम्रता आहे चौथा गुण आहे ते म्हणजे भगवंतांचा भावांच्या प्रती काय होतं प्रेम होत आपण पाहतो की त्यांनी सर्व सोडलं तरी पण भगवंतांचं भावांच्या प्रती प्रेम होतं ते कसं आहे ते दिव्य प्रेम आहे असं म्हटलं जातं की जगामध्ये उदाहरण असं मिळणार नाही भगवान रामचंद्रांचं जे प्रेम होतं आपल्या बंधूंच्या प्रती म्हणून रामायणात एक वर्णन होते ज्यावेळी दशरथ महाराजांनी ज्यावेळी ठरवलं की भगवान रामचंद्र राजाभिषेक होणार आता राजा बनणार त्यावेळी असं वर्णन आहे की रामचंद्र आपल्या भावांच्याकडे बघत भरत महाराज भरतांच्याकडे लक्ष्मणकडे शत्रुघ्नकडे बघत बघत ते लक्ष्मणला म्हणतात हे लक्ष्मण काय तुम्ही माझे प्राणधन आहात आणि त्यामुळे हे लक्ष्मण हे सर्व राज्य तुझं आहे मी राजा नाही आहे तुम्हीच तू राजा आहे म्हणजे हे भावना होती रामचंद्रांची की इतकं प्रेम होतं भरतला म्हणजे की हे भरत तू सगळं करतायस येथील हे माझं काही नाही आहे त्यामुळे मी फक्त या ठिकाणी निमित्त मात्र आहे आणि आपण पाहतो की या ठिकाणी राज्याभिषेक होणार आहे आणि रामचंद्र या ठिकाणी थोडेही आपल्या अयोध्याप्रती किंवा ऐश्वर्याप्रती थोडेही आसक्त नाही आहेत ते म्हणतात की हे सर्व माझ्या बंधूंचं आहे तर ही भगवान रामचंद्रांची भावना होती म्हणून आज आपण बघतो कलियुगात असं दिसतं का आज ऐश्वर किंवा धनाप्रतीच भांडणं सुरू आहेत की वाटणी किंवा शेती असो काय असो हे असो ह्याबद्दल वाद सुरू आहेत परंतु रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार आहे आणि त्यांची भावना काय आहे हे माझं नाही आहे माझ्या सर्व बंधूंचं आहे म्हणून असं वर्णन केलं जातं की ज्यावेळी रामचंद्र लहान होते त्यांचे बंधू लहान होते त्यावेळी ते खेळ खेळायचे आणि खेळ खेळत असताना रामचंद्र कधीही जिंकले नाहीत ते नेहमी लक्ष्मणकडनं हरायचे शत्रुघ्नकडनं हरायचे भरतकडनं हरायचे कारण रामचंद्र असे विचार करायचे मी तर लक्ष्मणकडनं हरलो तर मी हार माझीच आहे माझ्या भावांची हार आहे म्हणजे माझी हार असल्याप्रमाणे मी नाही मी लक्ष्मणना जर हरवलं तर मी जर जिंकलो तरी हार माझीच आहे कारण माझ्या भावांची हार म्हणजे माझी हार आहे हा भावना होती आणि जर मी जिंकलो तर काय आहे हे पण काय त्यांची हार झाल्याप्रमाणे म्हणजे अशी भावना असल्यामुळे ते नेहमी हारायचे आणि येऊन सांगायचे दशरथ आपल्या वडिलांना आपल्या आईंना की लक्ष्मण किती सुंदर खेळ खेळतो शत्रुघ्न किती सुंदर खेळ मला हरवलं त्यांनी अशा प्रकारे लहानपणी सांगायचे आणि त्यावेळी इकडं हे ऐकल्यावर भरत आणि लक्ष्मणच्या डोळ्यातून अश्रू यायचे आणि ते दोघं असा विचार करायचे की हे आमच्याकडून हरणार यांना या ब्रह्मांडात कोण हरवणार नाही आहे अशी चर्चा करायची आणि हे आमच्याकडनं हरतात आणि आई वडिलांना सांगत आहेत की लक्ष्मणने मला हरवलं मला भरतने हरवलं तर हे प्रेम होतं या भावंडाप्रती म्हणून ज्यावेळी काही बोलली त्यांची सावत्र माता की हे राज्य भरतांना मी देणार आहे त्यावेळी पण रामजींचं काय प्रतिक्रिया होती त्यावेळी रामजी म्हणाले, हे माते, मला 14 वर्ष वनवास का दिला तू? मी आयुष्यभर वनवास राहण्यासाठी तयार आहे, 14 वर्ष कायच नाही, असे 14 वर्ष निघून जातील. आपण पाहतो कारण ही अयोध्या नगरी किंवा अयोध्या ऐश्वर आहे हे सर्व लक्ष्मणचं, भरतचं, शत्रू माझ्या बंधूंचं आहे आणि मला काही याची काही इच्छाही नाही आहे. हे सर्व राजे येत आहेत आणि मला काय 14 वर्ष वनवास देण्यापेक्षा तू म्हणले असते आयुष्यभर तरी मी तुझ्या आज्ञेचं पालन केलं असतं, कारण मी माता पित्यांच्या आज्ञेचं पालन केलं असत. म्हणून आज बघतो की हे भगवान रामचंद्रांचे गुण आहेत बंधूंच्या प्रती. पण हे रामचंद्र ते चरित्र आहे हे आपल्याला दाखवतं की बंधू प्रती प्रेम कशा प्रकारे आहे, हे अनेक कथा यामध्ये आहेत. म्हणून याच्या उलट जर पाहिलं बंधूंचं प्रेमही होतं, बंधू काय असे भरत किंवा लक्ष्मण असे हे विरुद्ध नव्हते, रामचंद्रांची प्रेम करत होते ते. पण ज्यावेळी रामचंद्र अयोध्या सोडून जाणार त्यावेळी रामचंद्राने लगेच अयोध्या सोडली, लक्ष्मणने पण अयोध्या सोडली की मी नाही, मला हे नको आहे, मी रामचंद्रांची सेवा करण्यासाठी वनात जाईल. भरत पण आपल्या कैकेयी मातेला काय केले, रागवले की हे असे का केलेस, हे भगवंत रामचंद्रच हे इथले राजा बनणार आहेत. त्यांनी पण 14 वर्ष काय केलं, त्यांच्या पादुकाचं पूजा केली आणि रामचंद्रांची वाट पाहत होते. म्हणून ऋषीमुनी म्हणतात की रामचंद्रांच्या पेक्षा भरत महाराजांची तपस्या जास्त आहे भरतांची. का? कारण त्यांनी तपस्या जी केलेली आहे ती तपस्या ऐश्वर्यामध्ये केलेली, आणि खरी तपस्या ही वनामध्ये असते. रामचंद्र तर वनामध्ये आहेत परंतु ऐश्वर्यामध्ये तपस्या करणं फार अवघड. आज आपण पाहतो ब्रह्मचर्य असो, ग्रस्त असतो, वानप्रस्त असतो, आपण तपस्या करीत आहोत कोणत्याही आश्रममध्ये, परंतु काय करत असो, आपल्या समोर सर्व काही सुखसुविधा आहेत, त्या सुखसुविधामध्ये आपण काय करत आहोत, तपस्या करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि ती भगवंत आपली काय करतायत, ग्रहण करतायत, घेतायत, स्वीकार करीत आहेत. परंतु खरी तपस्या कुठे आहे, वनामध्ये असते. वनामध्ये रामचंद्र वनामध्ये तपस्या करीत, म्हणून ऋषीमुनी या ठिकाणी म्हणतायत नाही, त्यांच्यापेक्षा तपस्या भरत महाराजांनी केली, कारण त्यांनी ऐश्वर्यामध्ये तपस्या काय केली, त्यावेळी त्यांनी पाहिलं की रामचंद्र कंदमूळ खात आहेत तर मी का अन्न खाऊ, एक अन्नाचा कणही त्यांनी एवढं ऐश्वर्य असून सुद्धा खाल्लं नाही. त्यांनी पाहिलं की रामचंद्र कुशासनावर झोपत आहेत तर मी का गादीवर किंवा मोठ्या महालामध्ये झोपू, त्यांनी काय केलं, जमिनीवर झोपत होते 14 वर्ष. तर हे बघत बघत म्हणून ऋषीमुनी म्हणतात की बंधूंचं पण प्रेम तेवढंच रामचंद्राप्रती होतं, म्हणून असे गुण रामचंद्रांच्या मध्ये होते. आणि म्हणून असं म्हणलं की आज आपण पाहतो की भौतिक जगात हे प्रेम का दिसत नाही, कारण एका श्लोकामध्ये कलियुग हे वर्णन केलेलं आहे की परेशु मैत्री स्वजनेशी वैर, हे दिसून येतं की परेशु मैत्री पर व्यक्तीपरपण आपण मैत्री करत आहोत आणि स्वजनेशी वैर स्वतः जवळ आपल्या जवळचा व्यक्तीच वैर करत आहोत. काय आपण बघत आहोत आपला जवळचा आहे पण कधी फोन करत नाही, है ना, कधी कधी बोलत नाही आणि कधी फोन करायला त्याच्याशी वेळ नाही, ते वार्तालाप करायला वेळ नाही, परंतु बाहेरच्या व्यक्तीशी आपण जास्त काय करतो आहोत, संबंध ठेवत आहोत, हे ठेवत, म्हणजे जवळच्या व्यक्तीशी नाही. म्हणजे हे काय कलीचा प्रभाव आहे. म्हणून या ठिकाणी सांगले की हे परेशु मैत्री स्वजनेशी, पण रामचंद्रांच्या गात काय होतं, बंधू पण तेवढेच प्रेम करायचे रामचंद्रांच्यावर आणि रामचंद्र पण बंधूंच्यावर प्रेम करायचे. तर हे हा गुण या ठिकाणी रामचंद्र शिकवत आहेत की कधीही कपट नसलं पाहिजे बंधूंच्या बरोबर किंवा आपल्या स्वजनांशी प्रेम करण्यासाठी. तर हे गुण आणि शेवटचा एक गुण आहे ते म्हणजे माता पिताप्रती भगवान रामचंद्रांचं फार प्रेम होतं. आणि हे गुण फार महत्वाचं या ठिकाणी रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे की भगवान रामचंद्र माता पित्यांचे दिव्य सेवक होते, चांगले सेवक होते, कधीही त्यांनी उलटं उत्तर दिलं नाही. आपण पाहतो की दशरथ महाराजांनी स्वतः म्हणले नव्हते की तू वनवासात जा, कैकेयी म्हणाली दशरथ महाराजांची इच्छा आहे, फक्त इच्छा आहे ऐकून पण रामचंद्र तयार झाले. रामचंद्र म्हणले नाहीत मला दशरथ, मला पित्यांनी कुठं बोलले अजून नाही बोललेले, परंतु इच्छा, फक्त इच्छा ऐकून पण रामचंद्र, माझ्या पित्याची आज्ञा आहे त्या आज्ञा पालन करण्यासाठी रामचंद्र तयार झाले. परंतु आज आपण बघतो भौतिक जगात, मी आज फक्त एका भक्ताने मला सांगितलं की आज तांत्रिक ह्याच्यामध्ये पूर्ण दुनिया मग्न झालेली आहे, प्रगती केलेली आहे. उदाहरणार्थ आज बघतो मोबाईल, लॅपटॉप ह्या सगळ्या वस्तू आलेल्या आहेत, सर्वजण त्यामध्ये मग्न झालेले आनंद घेत आहेत. परंतु एक भक्त मला सांगत होते म्हणजे आज तरी 4थी 5वीच्या व्यक्तीने हा मोबाईल दिलेला आहे अभ्यास करण्यासाठी, परंतु ठीक आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये अध्यात्म असो, शिक्षण असो किंवा कोणतंही, हे गरजेचं आहे. परंतु आज लोक काय करीत आहेत, जास्त आसक्त झाल्यामुळे आज आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा ह्याच्यामध्ये आदान प्रदान होत नाहीये. तसं ते सांगत होते की आमची मुलं आहेत 5वी 6वीला, आम्ही त्यांना काहीतरी सांगायला गेलो तर ती मुलं इतकी मग्न झालेली आहेत त्याप्रती, तर मुलं म्हणतात हे आई हे बाबा तुम्हाला काय कळतं, तुम्हाला काय माहित आहे यातलं, काही नाही, आताही दुनिया काय केलेले पूर्ण पुढे गेलेले आहे, तुम्हाला यातलं ज्ञान नाहीये काय. तर हे का आज दिसतं, ही आज प्रगती असली तरी पण अशा प्रकारचं हे आपल्याला हे. म्हणून ह्या ठिकाणी आपण बघतो की अशी भौतिक जगात परिस्थिती झाली की स्वजे ह्या वस्तू जरी आलेल्या असतील तरी आज आपण आपल्या माता पित्याप्रती काय करत आहोत, त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करत. माता पिता कधी आपल्याला चांगलीच आज्ञा देणार आहेत काही हे नाही, परंतु आजची मुलं काय करत, तुम्हाला काय करत, आम्ही का, कारण दुनिया पुढे गेलेली आहे, तुम्ही मागच्या पिढीचे आहात. म्हणून या ठिकाणी मी अजून एक मला फक्त सांगत होते की आमच्या घरी फक्त मी एकटाच आहे, परंतु भक्तही करणं इतकं अवघड आहे. माझे पिता म्हणतात की तू 21व्या शतकाप्रमाणे वागलं पाहिजेस. आज 21वं शतक कुठं पुढे चाललेलं आहे, हा तू चांगलं डिग्री घे, चांगलं हे कर, पाश्चात्य देशात जा, जॉब कर, चांगलं धन मिळव, हे काय हरी 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 करत बसले, हे नंतर करायचं. म्हणजे आपण पाहतो की अशा प्रकारे भक्त असलं तरी त्यांच्या घरी काय आहे, आत्ताची ती परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीनुसार म्हणजे माता पिता पण अशा प्रकारे हे करत आहे का ही वातावरण, मग मुलं कसं काय ऐकणार, मग मुलं पण अशा प्रकारे आज्ञेचं उल्लंघन करत आहे. परंतु रामचंद्र हा विषय मी घेतला कारण या ठिकाणी रामचंद्र कधीही भगवंत आपल्या पित्यांना उलट पोलले नाहीत, आज्ञेचे पालन करीत होते. आणि त्यामुळे त्यांनी फक्त वडिलांनी इच्छा केली, माते कैकेयीच्या मुखातून ऐकल्यावर ते काय केले, तयार झाले. ते म्हणले रामायणमध्ये श्लोक आहे, अहम वचने वैराग्यम, की ते वचन घेतलं त्यांनी की मी जाण्यासाठी तयार आहे. आणि त्यांनी काय सांगितलं हा श्लोकात की अहम वचने वैराग्यम पत्य की पावकी, असा एक श्लोक आहे. ते त्यात ते म्हणतात की वडिलांची माताची तर इच्छा असेल ते मी पूर्ण तयार आहे, जरी मला पावकी म्हणजे असं म्हणलेलं आहे की मला अग्नीत जावं लागेल तरी तयार आहे, मला विष प्यावं लागेल तरी मी तयार आहे, परंतु मी मात्या पित्यांची इच्छा आज्ञेचं पालन करेल. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की भगवान रामचंद्रांना काय गरज आहे का, परंतु ते आपल्या आज्ञेवर आपल्या रामचंद्रांची मात्या पित्यांची सेवा कशा प्रकारे करीत आहेत हे गुण ते या ठिकाणी दर्शवत. त्यांनी इच्छा केली असती की काय कैकेयी माता माझी तर सावत्र आई आहे ही काय सांगते, ते तर भगवंत आहेत, त्यांच्या भोया तरी त्यांनी वर केला तर प्रलय होतो, किती शक्तिशाली आहेत भगवंत. परंतु मात्या पित्यांच्या आज्ञेचं पालन करणे किती महत्वाचं आहे या ठिकाणी काय करतायत रामचंद्र आपल्या गुणावर दाखवत आहेत. म्हणून असं सांगितलेलं आहे की भगवंत रोज सकाळी उठायचे आणि पहिला दशरथ महाराजांच्या महलामध्ये जायचे, त्यांच्या चरणांना स्पर्श करायचे आणि त्यांना दंडवत प्रणाम करायचे, हे त्यांचा एक गुण होता. आणि त्यांनी आपल्याला काही शिक्षण दिलेलं आहे की काही शिक्षा दिलेल्या आहेत. रामचंद्र म्हणतायत की भक्तिमय जीवनामध्ये पण आपण जरा असलो, कारण भगवंत रामचंद्र काय होते मर्यादा पुरुषोत्तमध्ये, ते प्रत्येक गोष्टी त्यांच्या मर्यादा होत्या, मग ते आपल्याला काही शिक्षा देत आहेत. ते म्हणतात या भौतिक संसारात आपण जरी भक्तीमध्ये जरी असलो तरी आपण रोज मंदिरात जाऊन प्रणाम करीत असो, भगवंतांना सुंदर वस्तू अर्पण करत असो, उठल्या उठल्या रोज मंदिरात जाऊन, आणि जर आपण घरी माता पित्यांना जर तेवढाच आदर देत नसेल तर भगवंत आपल्या काही सेवा स्वीकारत नाहीत. हे रामायणामध्ये तात्पर्यात वर्णन आहे, भगवंत आपल्या काही सेवा स्वीकारत नाही, म्हणून त्यांना आदर दिला पाहिजे. तरी भगवंत म्हणतायत की मला तरी 56 भोग दाखवत असेल, रोज माझी आरती करत असतील घरी आणि माता पित्यांना इकडे त्रास देत असतील, तर भगवंत हे काय करतायत हे कधीही ग्रहण करत नाहीत. म्हणून शास्त्रात म्हणलेलं आहे मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव. पहिलं सांगितलेलं आहे मातृदेव, पहिला मातेला स्थान दिलेलं आहे याच्यामध्ये माता पित्यांना, मातृदेव भव म्हणजे मातेला स्थान, नंतर पितृदेव भव आणि नंतर आचार्य देव भव, मग गुरूंना आणि नंतर अतिथींना. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपण पाहतो की तात्पर्यात वर्णन एक ऐकलं की त्यामध्ये सांगितलेलं आहे की त्या माता पित्यांच्या हृदयात पण भगवंत काय आहेत, परमात्मा रूपाने आहेत, म्हणून आपण त्यांची परमात्मा रूपाने असल्यामुळे त्यांची पण सेवा काय केले पाहिजे, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. म्हणून रामायणामध्ये हे आपण पाहतो की या ठिकाणी भगवंत रोज माता पित्यांची सेवा करायचे. म्हणून आपण एक सुंदर एक लीला आहे थोडक्यात सांगतो, वेळ झालेली आहे, ती म्हणजे पुंडरीकांची. की ही सुंदर कथा आहे, ही सर्वांना माहिती आहे की कशाप्रकारे पुंडरीक भगवंतांचे भक्त होते, परंतु त्यासोबत आपल्या माता पित्यांची पण सेवा करायची, त्यांची भगवंतांची वंदना करायची, आणि तेवढीच भगवंत आपल्या माता पित्यांची सेवा. आणि एकदा द्वारकेहून भगवंतांची इच्छा झाली की पुंडरीकांना भेटायची, आणि पुंडरीकांना भेटण्यासाठी त्यावेळी ते आले. आपण पाहतो त्यावेळी पुंडरीक माता पित्यांची सेवा करीत होते, भगवंत कडी तार वाजवत आहेत, परंतु पुंडरीक म्हणतात थांबा, मी माता पित्यांची सेवा करत. भगवंत द्वारका दिशेने पुंडरीक थांबवत आहे. इकडं तरी भगवंतांना करोडो लक्ष्मी भगवंतांच्या सेवेत आहेत, आणि इकडं भगवंत सेवा सोडून इकडं पुंडरीकांना भेटण्यासाठी आलेले आहेत, आणि पुंडरीक म्हणतात थांबा, मला माता पित्यांची सेवा करू द्या. आणि त्यावेळी ते म्हणतात तुम्ही द्वारकाधीश असा कोण आहे असा, तुम्ही जाऊ शकता, मी माझ्या माता पित्यांची सेवा झाल्याशिवाय इकडे येऊ शकत नाही. तुम्हाला थांबायचं असेल तर ही वेट घ्या, या वेटेवर माझी उभा राहा आणि वाट पहा. तर आपण पाहतो की या ठिकाणी ही एक गोष्ट की मग भगवंत वाट बघत बसले कमरेवर हात घेऊन, आणि तेच आपण बघतो की पंढरपुरामध्ये विठ्ठलजी आहेत, ही जी लीला आहे. म्हणून या ठिकाणी आपण आपल्याला रामचंद्र शिक्षा देत आहेत की की कशाप्रकारे माता पित्यांची सेवा केली पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी आज्ञेचं पालन रामचंद्र करतात. म्हणून हे सर्व गुण आहेत, हे गुण सांगण्यामाग मला हेच हे होतं की रामचंद्रांचं गुण अथांग सागराप्रमाणे आहेत, परंतु हे काही गुण मी ह्या ठिकाणी सांगत आहे सांगितले. तर ह्या गुणावरून आपण बघतो हे गुणसंपन्न रामचंद्र असल्यामुळे प्रजा पण त्या प्रकारे गुणसंपन्न होती, राजा तशी प्रजा. म्हणून अशा प्रकारे या भगवान रामचंद्रांच्या आज्ञेचं पालन केल्यामुळे सर्व ऐश्वर या अयोध्या नगरीमध्ये होतं. म्हणून या ठिकाणी आपण आज पाहतो की अयोध्या नगरीचं ऐश्वर अशा प्रकारे दिलेलं आहे. हरे कृष्ण. रामचंद्र भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की, श्रील प्रभुपाद की.